बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची अशी व्याख्या केली जाते जे काही निकष पूर्ण करतात, ज्यामध्ये घर किंवा उदरनिर्वाहाचे साधन नसलेले आढळणे, बेकायदेशीर कामात गुंतणे, रस्त्यावर राहणे किंवा भीक मागणे, अपमानास्पद पालकांसोबत राहणे, येथे असणे, अंमली पदार्थाचा गैरवापर किंवा तस्करी होण्याचा धोका, बेशुद्धावस्थेचा सामना. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.